काय त्रिकाग्नि कालाय कालाग्नि रुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन महादेवाय नमः। ओम अश्माच मे मृत्तिकाच मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे निश्चम आपश्च मे विरुधश्चम ओषधयश्च मे कृष्टपच्चं च मे कृष्टपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च म एमश्च म इतिश्च मे मतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे।
अच्छा मनोगत सद्भक्त प्रसाद देव हे सादर करणार आहे। सद्भक्त प्रसाद हा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे। सद्भक्त प्रसाद हा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे। IRDA सर्टिफाईड इन्शुरन्स सर्वेअर असा तो आहे, त्यामुळे इन्शुरन्स सर्वेअरचा त्याचा व्यवसाय आहे। 1995 सालापासून तो केंद्रामध्ये यायला लागला आणि 1997 साली परमपूजनीय स्वामीजींचा अनुग्रह त्याला मिळाला। नियमितपणे तो केंद्रामध्ये उपस्थित असतो, आपण त्याचं मनोगत ऐकू।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी जी असं म्हणूनच या मनोगताची सुरुवात होऊ शकते असं वाटतं। स्वामीजी आणि केंद्र यांच्याशिवाय या मनोगतात काही नसावं आणि आपलं जीवन स्वामीजींनीच व्यापून जावं या सदिच्छेसह या मनोगताला सुरुवात करतो। घरामध्ये लहानपणापासूनच उत्तम संस्कार झाले, नंतर काही संस्कार केंद्रात आणि संघाच्या शाखेत झाले। अशा उत्तम वातावरणातून संस्कार घेऊन 10वी झाल्यावर वयाच्या 15व्या वर्षी 1995 साली वेल्लाळकाकूंच्या वाड्यात जे युवा केंद्र सुरू झालं त्या केंद्रात दर रविवारी यायला लागलो, पण ते आईच्या आग्रहामुळे बळजबरीने माझ्या दोन बंधूंबरोबर। पण जसा लहानपणी एका संस्कार केंद्रात जायचो तसा युवा केंद्रात यायला लागल्यावर मग परत आईच्या सांगण्यावरून मोठ्या केंद्रात म्हणजेच आधी माया अपार्टमेंट आणि नंतर अध्यात्म मंगलधाममध्ये यायला लागलो। मोठ्या स्वामीजींचे म्हणजेच परमपूजनीय स्वामी माधवनाथांचे 95 साली गुरुपूजनाच्या निमित्ताने आईबरोबर माया अपार्टमेंटमध्ये एकदाच दर्शन झालं, पण तेव्हा खूप छान वाटलं इतकंच। म्हणजे खूप भावानी सद्गुरू म्हणून स्वामीजींचं दर्शन घ्यायला गेलो नव्हतो, त्यामुळे त्या प्रसंगाचं महत्व मला विशेष वाटलं नाही। आणि नंतर अचानक 96 साली गुरुपौर्णिमेला मोठ्या स्वामीजींनी देह ठेवला असं आईनी सांगितलं आणि नकळत आतमध्ये कुठेतरी अपराधासारखी भावना झाली. आणि खरं सांगतो की प्रायश्चित्त म्हणून किंवा ती सल म्हणून मी मोठ्या केंद्रात यायला लागलो अगदी नियमित. आई एकीकडे रोज सांगत होतीच, पण तरीसुद्धा एक संस्कार केंद्र म्हणूनच मी केंद्रात येत राहिलो. मग केंद्रात यायला लागल्यावर आईनी मला परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह घेण्यास सांगितला. त्याप्रमाणे मी माझं नाव अनुग्रहासाठी दिलं. 12 ऑक्टोबर 1997 साली परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी अनुग्रहित करून घेतलं. पण हे सगळं इतकं सहज घडत होतं की हे सर्व सद्गुरु कृपेने त्यांच्या आशीर्वादामुळे घडतंय हे अजिबातच समजत नव्हतं. म्हणजे अनुग्रहानंतर आपला देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे प्रवास किंवा अनुग्रह म्हणजे आपला जणू पुनर्जन्मच असे कुठलेच भाव अबोधामुळे नव्हते. पण तोपर्यंत निश्चितच स्वामीजी इतके आवडायला लागले होते की ते सांगतात किंवा त्यांना आवडेल म्हणून ध्यान आणि इतर साधना करायला सुरुवात केली. नंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर अगदी बेसिक लेवलपासून एका कंपनीत नोकरी मिळाली. 2006 शेवटी IRDA सर्वेअरचं लायसन्स मिळालं. तोपर्यंत नोकरी आणि ट्रेनिंग असं चालू होतं. 1997 ते 2006 अगदी उत्तम पण बेसावध असं जीवन सुरू होतं. म्हणजे रुटीन असल्यासारखं सकाळी उठल्यावर साधना, नंतर नोकरी किंवा ट्रेनिंग आणि संध्याकाळी केंद्र जेव्हा असेल तेव्हा केंद्रात यायचं असं सुरू झालं. पण तेव्हा साधनेला, पारमार्थिक जीवनाला एक प्रकारे बोथटपणा आला होता. माणसाला ज्या गोष्टी सहज मिळत असतात त्याचं त्याला महत्व वाटत नाही असं काहीसं झालं होतं. 2007 सर्वेअरचं काम जसं जसं वाढू लागलं तसं तसं केंद्रातील श्रवणाचं महत्व कळू लागलं. त्याची अक्षरशः गरज वाटू लागली. परत एकदा सावध होऊन स्वतःच्या साधनेकडे, परमार्थाकडे बारकाईने पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. स्वामीजी, साधारण तोपर्यंत मी ध्यानामध्ये ध्यानाची प्रक्रिया आपण जशी अनुग्रहाच्या वेळी सांगितली होती तशीच्या तशी त्यात तिळ मात्र फरक न करता करण्याचा प्रयत्न करत होतो. पण सोहमचे श्वास घेतल्यावर जे साक्षीत्व ठेवण्याचा प्रयत्न करायचो त्यात अपूर्णता वाटायची, काहीतरी चुकतंय असं वाटायचं. त्या दरम्यान आपल्या कृपेने आत्माद्रष्टा दृश्य गगन असा अभ्यास सुरू झाला. आपण आत्मा आहोत आणि साक्षीत्व ठेवायचं आहे असा अभ्यास सुरू झाला. याच दरम्यान आपल्या भुगावच्या शिबिरांची गोडी वाढू लागली. जास्तीत जास्त वेळा शिबिराला जायचं असं ठरवलं. एका शिबिराच्या सांगतेच्या वेळी मिलिंद काकांनी, आपला स्वामीजींनी स्वीकार केला आहे पण आपण स्वामीजींचा स्वीकार केला आहे का असं विचारलं. ते एकदम आतमध्ये अंतकरणात खोल गेलं. स्वामीजी, आपण एका शिबिरात सुखसंवादात अचानक मला पुढे बोलावलं आणि माझ्या केंद्रात स्थिरावण्याचे कारण आणि तुला केंद्रात काय आवडलं, काय भावलं असं विचारलं. त्यावेळी मी केंद्रात सांगितला जाणारा शुद्ध परमार्थ, श्रवण, साधना, सद्गुण वगैरे वगैरे सांगत बसलो. त्यावेळी स्वामीजी, केवळ आपल्यामुळेच मी केंद्रात स्थिरावलो हे त्याला योग्य उत्तर होतं असं नंतर जाणवलं. आज असं वाटतंय की स्वामीजी आणि माझे स्वामीजी यातला फरक कळण्यासाठी सुद्धा मध्ये खूप काळ लोटला. 2008 विवाह झाला आणि अजूनच पारमार्थिक अभ्यासाची कमतरता जाणवायला लागली. आपल्या शुक्रवार पेठेतल्या घरी एका बुधवारी मी आपल्याला प्रश्न विचारला होता की अमुक अमुक झालं की फार उद्विग्नता येते, डिस्टर्ब व्हायला होतं. त्यावर आपण मला आपला अभ्यास कमी पडतोय तो वाढवला पाहिजे असं सांगितलं. तेव्हापासून मी ते घट्ट हृदयात ठेवून सावध राहून वागण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यावेळी सुद्धा लगेचच अभ्यासाची घरापासूनच सुरुवात केली आणि आजही अभ्यास म्हणजे त्याचा पोर्शन वाढत चाललाय असं वाटतं. 2011 अचानक वडिलांचं देहावसान झालं. त्यावेळी आपलीच सारखी आठवण येत होती. दुसरा जणू विचारच नव्हता. देह तव पाचाचे झाले, ते कर्माचे गुणी गुंथले, भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या, या ओवीचं सारखं स्मरण होत होतं. त्यावेळी आणि त्यानंतर शांत राहून सर्व कर्म नित्यनियमांनी जमण्याचं कारण हे मलाच फक्त आतमध्ये माहीत होतं आणि ते कारण म्हणजे आत अंतःकरणात अखंडपणे असलेली आपली कृपा. यावर मला फार बोलता येणार नाही. त्यानंतर जीवन धावू लागलं. असं वाटायचं की दिवसाचे 24 तास पण कमी पडतील की काय. आमचे सर्वेअर सर म्हणतात की सर्वेअरचं अर्ध्याहून अधिक आयुष्य हे गाडीवर किंवा गाडीत जातं. मग दुचाकीवर असलो की इयरफोन्स लावून आपली प्रवचनं ऐकायची आणि गाडीत पेनड्राईव्हवर असं सुरू झालं. या प्रोफेशनमध्ये रोज किमान एक भांडण, असंतोष किंवा मतभेद होतातच. समोरच्या व्यक्तीच्या नियमबाह्य अपेक्षा असतील तरी आपण बिलकुल तडजोड न करता शांतपणे आपलं काम करायचं हे केवळ आपल्यामुळेच शक्य होतं. समोरचा जेवढा रागवेल, चिडेल तेवढी आपली आठवण अजून खोलवर यायला लागते. अर्थात हे प्रत्येक वेळी जमतच असं नाही. कामाच्या ठिकाणी जाताना अथवा कुठेही बाहेर जाताना आपण माझ्या बरोबरच आहात असा भाव असतो. क्वचित प्रसंगी हा भाव इतका वृद्धिंगत होतो की गाडी थोडा वेळ रस्त्याच्या कडेला थांबवून अश्रूंना वाट करून द्यावी लागते, मग पुढचा प्रवास सुरू होतो. आपणच माझा सांभाळ करता असा माझा भाव आहे आणि तसा प्रत्ययही आहे. स्वामीजी, आपल्याकडून केंद्रात श्रवण घडतं. आपण दिवसभरासाठी व्यवहारामध्ये मध्यवर्ती संकल्पांचा अभ्यास कसा करायचा हे सांगता आणि त्यासाठी ज्या काही युक्त्या सांगता त्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. रोज सकाळी जाग आल्यावर प्रथम डोळे मिटून आपल्या स्वरूपाचा आठव करतो, मग आपल्या पायावर डोकं ठेवून आपल्याला वंदन करतो, आपण सांगितलेला समाधानाचा संकल्प करतो आणि मग पुढच्या कामाला लागतो. तसंच रोज रात्री झोपायच्या आधी दिवसभरातील घेतलेला श्वास आणि श्वास आणि प्रत्येक कर्म आपल्याला अर्पण करतो. घरामध्ये जेवायच्या आधी क्षणभर आपलं स्मरण करून जेवायला सुरुवात करतो. खाण्याबाबतीत अजून संयम जमलेला नाही, मग ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्यांचा निग्रह करण्याचा प्रयत्न करतो. प्रेमभाव हा माझा आवडीचा संकल्प आहे, पण अजून तो माझ्यामध्ये मुरलेला नाही याचा दिवसभराच्या कर्मांमध्ये अनेक वेळा प्रत्यय येतो. अजूनही अस्मिता जात नाहीये, अहंकार, सूक्ष्म अहंकार कमी व्हायला पाहिजे असं जाणवतं. कधी कधी न विचार करता बोललं जातं किंवा सुनावलं जातं, यामुळे ती व्यक्ती दुखावली जातीये याचा त्यावेळी सावध नसल्यामुळे विचार होत नाही, पण नंतर निश्चितच आपली शिकवण आठवते आणि आपोआपच त्या व्यक्तीची मनतः क्षमा मागितली जाते. बहुतांश वेळा अनेक चांगल्या वाईट प्रसंगात आपले शब्द आठवतात, बेतानी घ्यावं, सुखात भुरळ पडून उड्या मारू नयेत आणि दुःखात खचून जाऊ नये याचं स्मरण राहतं. स्वामीजी, आपल्याकडे बघून किंवा केंद्रातील अनेक साधकांकडे बघून आपलं जीवन किती फोकस्ड असायला पाहिजे हे कळतं. अजूनही मला टाइम मॅनेजमेंट नीट जमत नाहीये किंवा टाइम मिसमॅनेजमेंट आहे असं वाटतं. म्हणूनच स्वामीजी, आपली कायम ओढ लागून राहिली आहे. आपल्याकडे आल्यानंतर आस्थागायत मला निश्चितच शांती, समाधान लाभलेलं आहे. एक गंमत म्हणून मला 2-3 वेळेला जे एक स्वप्न पडलं ते सांगतो. एका अशाच आपल्या गणेशपुरमच्या केंद्रात आलो आहे, नंतर नमस्कारासाठी रांगेत उभा आहे. नमस्कार झाल्यानंतर आपण मला थांबायला सांगितलं आहे आणि नंतर सगळ्यांचे नमस्कार झाल्यावर मला जवळ बोलावून सांगता की आता या घडीपासून तुला इथेच राहायचं आहे, आणि मी त्याला आनंदाने होकार देऊन माझ्याकडील सर्व चीजवस्तू, हे पाकिट, मोबाईल, किल्ली वगैरे काढून आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्या पायाशी बसून राहिलो आहे. बस एवढंच. मोठे स्वामीजी जसं म्हणायचे की लग्न ठरलेल्या मुलाला किंवा मुलीला एकमेकांची जशी आठवण येते तसं एकमेकांचं स्मरण असतं, तसं स्मरण भगवंताविषयी, आपल्या सद्गुरूंविषयी पाहिजे, किंवा आपण म्हणता तसं 100% पाहिजे. अशा स्थितीची मला ओढ लागून राहिलेली आहे. भीमरूपी स्तोत्र आपण लहानपणापासून म्हणतो, त्यातल्या रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती याचा अर्थ खऱ्या अर्थाने आपल्यामुळे समजला। इतकंच नाही तर आपण माझ्यातील दोष अवगुण यांचा नाश करून रामरूपी जो अंतरात्मा आहे त्याचं दर्शन घडवत आहात, नवे तर आपल्याच कृपेनी त्याच्याशी तदाकारता तद्रूपता प्राप्त होत आहे। मधुरा आई, मी त्यांना ताई नाही तर आई म्हणतो, आम्ही सर्व आपल्याप्रमाणेच त्यांचीही मुले आहोत। हे प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा तेव्हा त्याचा प्रत्यय आमच्या सगळ्यांनाच येतो। त्या कधीही खाऊ दिल्याशिवाय जाऊ देत नाहीत आणि प्रत्येक वेळी खूप आपलेपणानी प्रेमाने चौकशी करतात। मधुरा आईंचा साधेपणा आणि सहजता मला खूप आवडते। आता या जीवनात अजून काही मिळवायचं आहे असं वाटत नाही, तशी अपेक्षा नाही। भगवंताच्या कृपेनी स्वामीजी आपल्या कृपेनी प्रेमळ आई, सुपत्नी, सुपुत्र आणि अव्यंग शरीर लाभलेलं आहे। हे फक्त आणि फक्त साधनेसाठीच आहे असा माझा भाव आहे। अजून किती जीवनात अनुकूलता पाहिजे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवंताहूनही श्रेष्ठ जे या मायेतून तारून नेणार आहेत असे सद्गुरू स्वामीजी त्यांचे चरण लाभलेले आहेत। स्वामीजी, अनेक वेळा असा भाव होतो की आपण जगद्गुरू ज्ञानेश्वर माऊली आहात आणि आम्ही सर्व आपल्या पायाशी बसून ज्ञानेश्वरीचं प्रवचन निरूपण ऐकतो आहोत। आपण रामकृष्ण परमहंस आहात पण आम्हाला लाटू महाराजांसारखा भाव श्रद्धा प्राप्त करायची आहे। आपल्या शब्दात सांगायचं तर, स्वामींचे चरण धरावे जग सारे विसरून जावे, मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघे व्हावे। आपल्याला सद्गुरूंकडे किंवा भगवंताकडे काही मागितलेले आवडत नाही हे मी कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करतो, पण आत्ता या मनोगताच्या अखेरीस एक मूल आपल्या आईकडे जसं मागणं मागतं हट्ट करतं, तसं मागणं तसा हट्ट आज मी करतोय। स्वामीजी, केवळ आणि केवळ आपल्याच कृपेनी आशीर्वादानी आम्हा सर्वांच्या जीवनाला आपल्याला अपेक्षित आपल्याला आवडणारी अव्यभिचारी भक्ती व्यापून राहू दे आणि आम्हा सर्वांना आपण कृपाळूपणे आपल्या चरणांची शरणागत करून घ्यावं अशी आपल्या चरणी विनवणी करतो। हरी ओम तत्सत।
श्री सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं।
प्रसाद हा आपल्या केंद्रामध्ये तसा लहान असल्यापासूनच येतोय। त्याच्या आई बालसंस्कार केंद्राचं काम अतिशय उत्तम करत होती, अजूनही करत असतील। आणि माझ्यावर 100% विश्वास आणि मी सांगेन तसं जीवन जगण्याची तयारी अशा गुणांनी तो युक्त आहे। मला आठवतं इंजिनिअरिंग झाल्यावर माझी अशी कल्पना कुठे रे, ऑस्ट्रेलियामध्ये आफ्रिकेमध्ये, त्याला परदेशी जायचं होतं। मी त्याला थांबवलं, तिथं जाऊन त्याचा आर्थिक लाभ बराच झाला असता। कधी कधी माझे सल्ले हे आर्थिक लाभाच्या विरुद्ध असतात, आत्मलाभाच्या दृष्टीने माझा सल्ला असतो. याचं कारण माझी विचार करायची प्रवृत्ती तशी आहे. असं असल्यामुळं त्यांनी एका क्षणात ते ऐकलं असं मला आठवतं आणि तो विचार सोडून दिला. बहुधा त्याच्या वडिलांचीही तशी इच्छा तेव्हा होती. आपलं थोडं मिळालेलं जीवन हे शिक्षणात किती व्यतीत करायचं, पैसे मिळवण्यात किती व्यतीत करायचं, भोग भोगण्यात किती व्यतीत करायचं, नोकरीमध्ये वरच्या वरच्या पदावर जाण्यामध्ये किती धडपड करायची, या सगळ्याला आयुष्याची मर्यादा आहे. आणि असं वर कुठंतरी गेलेली व्यक्ती जेव्हा नंतर उदास होते, आपल्या हातात जवळपास काहीच लाभलं नाही असं तिला वाटतं आणि मग तो उत्साह राहिलेला नसतो, ती शारीरिक ताकद राहिलेली नसते. अनेक प्रकारचे संस्कार झालेले असतात की त्याच्यातून सुटणं शक्य नसतं. कोऱ्या पाट्या असणं आणि कोरी पाटी घेऊन आपलं जीवन विशिष्ट तऱ्हेने पुढे नेण्याचा प्रयत्न करणं अशी मुलं मला हवी आहेत. त्याच्यातला एक प्रसाद आहे. आणि त्यांनी म्हटलं तसं तो खरंच माझ्या मुलांसारखंच मी या सगळ्या मुलांकडे पाहतो, त्यामुळे तो आमचा मुलगाच आहे. आणि त्याच्या स्वप्नाप्रमाणे त्याचं पाकिट, किल्ली आणि मोबाईल हे सगळं माझ्या हवाली करणं हे त्यांनी केलेलंच आहे. स्वप्नातही केलंय आणि त्याची तशी निष्ठा आहे हे मला मान्य आहे, मला माहीत आहे. प्रत्यक्षात मी कोणाचं पाकिट घेणार नाही. मी तुमच्या जीवनाची किल्ली जर बनून राहिलो तर मात्र मला ते हवं आहे, कारण स्वामीजींनी माझ्याकडे तेच काम सोपवलेलं आहे. भांडार गृहे भरली परी असती आडकिली, हातात न येतात किली सर्वही अप्राप्त, असं समर्थ म्हणतात. सद्गुरु कृपा तेची किली जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरा, मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे, एवढं मोठं आश्वासन समर्थांनी दिलेलं आहे. ही जी सद्गुरु कृपा हीच जी किल्ली आहे, ती किल्ली तुमच्याबाबत वापरण्याचं स्वातंत्र्य किंवा मोकळीक तुम्ही मला देऊ केलेली आहे. प्रसादनी मला देऊ केलेली आहे आणि मी ती किल्ली लावलेली आहे. देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी बळकट होणं याला काळ लागतो. तो असं म्हणतो की प्रेम ही आवडती संकल्पना आहे, पण अजून तशा प्रकारचं प्रेम करणं साधलेलं नाही. साधावं अशी इच्छा आहे आणि अस्मिता जात नाही असं त्यांनी म्हटलं. अस्मिता तशी ध्यानामध्ये देखील सास्मित संप्रज्ञात समाधी म्हणजे अस्मितेसह मी आहे या भावासह मी परमात्मा या भावासह व्यक्ती राहते पण अस्मी जात नाही तो निर्विकल्प समाधीमध्ये केवळ ती अस्मिता जाते अस्मिता जाते याचा अर्थ मी आहे ही जी भावना असते त्याच्यातल्या मीचा विसर पडून आहेपणाने काही एक शिल्लक राहतं तेव्हा त्याला असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात ती ध्यानामध्ये जाते एरवी व्यवहार करत असताना प्रत्येकाच्या ठिकाणी काही एक अस्मिताही राहणारच त्याला रामकृष्ण अहंता म्हणायचे ते म्हणायचे की ज्ञानी पुरुष देखील मी ज्ञानी मी भक्त मी कर्मयोगी अशी अहंता राखून राहतो असं म्हणत असत कारण तो प्रकृतीचा स्वभाव आहे त्या अस्मितेला आपण कोण आहोत हे याचा स्पर्श ध्यानामध्ये झाला की मग त्या अस्मितेला ती देहाच्या अंगाने फार पडत नाही तरी देखील व्यवहार करत असताना व्यवहारामध्ये काही एक अस्मिताही राहते जी अहंता आहे ती अहंता मूळ अहंतेला जाणून राहिली म्हणजे झालं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मूळ अहंते वेठलो सैंघ आम्हीच दाटलो लपलो ना प्रगटलो कवणे ठाई जी आपल्या ठिकाणी अहंता आहे म्हणजे देह अहंता आहे किंवा बुद्धीचा अहम आहे ती तिथून आत जाऊन मूळ अहंता म्हणजे केवळ अस्तित्वाच्या ठिकाणी जाऊन थांबावी असं जेव्हा होतं तेव्हा अचानक ती अहंता व्यापक होते ती परमात्म्याशी समरस होते आणि हे प्रसादच काय तुमच्यापैकी अनेक जण या जन्मातच करतीलच करतील असा मला भरोसा आहे खात्री आहे हरी हरी प्रेम आणि अलिप्तता प्रश्न आहे एकाच वेळी कसे जमू शकेल आजूबाजूचे नातेवाईक सुहृद गुरु बंधू भगिनी यांच्यावर मनापासून प्रेम करावे असे वाटते काय आश्चर्य प्रसाद तू मनोगतामध्ये जे लिहिलंस तर तसाच प्रश्न यावा अर्थात हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून आलेला आहे मी तो घेऊन येतो आणि परत घेऊन जातो त्याच्या आधी आलेले प्रश्न त्याची उत्तरं देता देता या प्रश्नाला बरोबर न्याय मिळाला आज जे मनोगत झालं त्या मनोगतामध्ये जो भाव होता तसाच नेमका प्रश्नही आहे आजूबाजूचे नातेवाईक सुहृद गुरु बंधू भगिनी यांच्यावर मनापासून प्रेम करावे असे वाटते परंतु ते जीव ओतून करताना त्या त्या व्यक्तीमध्ये गुंतून गेल्यासारखे होते प्रेम राखून सुद्धा अलिप्तता कशी ठेवता येईल अलिप्त राहता आले नाही तर बऱ्याचदा अस्वस्थता क्वचित समोरच्या व्यक्तीकडून प्रतिकूल प्रतिसाद मिळाला तर उद्विग्नता येते अशा वेळी काय करावे या उलट काही वेळा ज्या व्यक्तीवर खरोखर प्रेम जडते कंसात लिहिले जे दोन्ही बाजूने असते त्या व्यक्तीची काळजी लागून राहते हुरहुर वाटत राहते असे होणे सुद्धा चुकते आहे का कारण या सर्व चढउतारांमुळे वैयक्तिक साधना अनुसंधान यामध्ये अडथळा येतो आहे वेळ कमी पडतो आहे, कृपया काय करू, मार्गदर्शन कराल का, असा प्रश्न विचारलेला आहे. प्रेम आणि अलिप्तता या दोन गोष्टी, या दोन गोष्टीच एका वेळी जमण्यासारख्या असतात. याचं कारण नुसतं प्रेम हे देहाच्या बाजूला घेऊन जातं. प्रेम हा शब्द इतका आपल्याला त्याचा खरा अर्थ कळत नाही असा एक प्रकारे व्यवहारात देहाच्या संबंधी प्रेम आणि व्यापक देहरहित देहनिरपेक्ष प्रेम किंवा सर्व भूतमात्रांवर प्रेम. प्रेम हा शब्द उच्चारल्यावर आपल्याला सर्व भूतमात्रांवर निरपेक्ष प्रेम किंवा परमप्रेमास्पद असा जो आत्मा आहे, तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, या आत्म्याचं प्रेम आणि तोच आत्मा सर्वांच्या ठिकाणी असल्यामुळे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकसारखं प्रेम. प्रेम हा शब्द उच्चारल्याबरोबर एवढं आपल्या मनात जर येत असेल तर आपण मोठे साधक आहात. याचं कारण प्रेम हा शब्द मनात उच्चारल्यानंतर कथा, कादंबऱ्या, विविध प्रकारचं वाङ्मय, कविता, टीव्ही सिरियल, सगळीकडे जे प्रेम म्हणून दाखवलं जातं तेच प्रेम आपल्या डोळ्यासमोर येतं. अगदी वैषयिक नसेल तरी देखील अटॅचमेंट ही प्रेमामध्ये असलीच पाहिजे अशी आपली भावना निर्माण होते. प्रेम आणि अटॅचमेंट या दोन गोष्टी जणू एक होऊन गेलेले आहेत, एकत्र झालेले आहेत. आपण अटॅचमेंट शिवाय प्रेमाची कल्पनाच करू शकत नाही, लिप्ततेखेरीज प्रेमाची कल्पनाच करू शकत नाही, किंवा प्रेम म्हणजे लिप्तता असं जणू आपलं समीकरण होऊन गेलेलं आहे. त्यामुळेच त्यांनी म्हणले, काही वेळा ज्या व्यक्तीवर खरोखर प्रेम जडते, हे जे व्यक्तीवर केलेलं प्रेम, खरोखर केलेलं प्रेम, हे व्यक्तीच्या गुणांवर असू शकेल, मला मान्य आहे, प्रत्येक वेळेस देहावर असं म्हणायचं नसेल देखील, तरी देखील गुण देखील देहातच वास करतात, त्यामुळे देहावरच ते प्रेम असतं. म्हणून प्रेम हे देहावर आणि देहाशी लिप्तता हे इतकं समीकरण पक्क होऊन गेलेलं आहे की प्रेमाचा मी जो दुसरा अर्थ सांगितला तो जणू आपल्या लक्षातच येत नाही, आपल्याला माहीतच नसतो. पण प्रेम याचा अर्थ परमप्रेमास्पद आत्मा, आपण आत्मस्वरूप आहोत हे लक्षात घेणं, आपलं खरं प्रेम हे आपल्यावरच असतं. तुम्हाला पटतंय का मी काय म्हणतोय ते? आपलं जे खरं प्रेम असतं तर ते प्रेम आपल्या अंतरात्म्यावर असतं. याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला उपदेश करताना नवारे पत्युः कामाय पतिहि प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिहि प्रियो भवती असं म्हटलेलं आहे. पती हा तो पती आहे म्हणून त्याच्यावर प्रेम नसतं, तो आपल्या उपयोगाचा आहे म्हणून त्याच्यावर प्रेम असतं. आत्मनस्तु कामाय, जे आपली इच्छा पूर्ण करणारा आहे म्हणून पतीवर प्रेम असतं. नवारे जायायही कामाय जाया प्रियो भवती, पत्नी ही पत्नी आहे म्हणून केवळ प्रिय नसते तर ती आपली इच्छा पूर्ण करते. आत्मनस्तु कामाय जाया हा प्रियो भवती. नवारे पुत्राय कामाय पुत्र हा प्रियो भवती आत्मनस्तु कामाय पुत्र हा प्रियो भवती असं ते म्हणतात. मुलगा देखील मुलगा आहे म्हणून प्रिय नसतो. कितीतरी लोक असे आहेत की जे मुलाचं तोंडही पाहू इच्छित नसतात, नाही पाहत. कितीतरी मुलं अशी आहेत की जे वडिलांना अथवा आईला दुरावतात, माझी आई चांगली नाहीये म्हणतात, वडिलांशी त्यांचं मुळीच जमत नाही. याचं कारण आत्मनस्तु कामाय, आपणच आपल्याला अधिक प्रिय असतो. आणि आपल्या कामाचा नसेल तर तो आपल्याला प्रिय नसतो. म्हणून बाहेर जे प्रेम आपल्याला वाटतं ते आपल्या आत्म्याकरता असतं, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या आत्म्याकरता आपल्याला बाहेर कोणावर प्रेम करावं असं वाटतं. खरं म्हणजे आत्मा परम प्रेमास्पद आहे. एवढंच नाही, देहावर केलं जाणारं प्रेम देखील आपल्या अंतरात्म्याला सुखावलं जातं म्हणून दुसऱ्याच्या देहावर प्रेम करतो. पंचदशीमध्ये असं म्हटलेलं आहे की आजोबांच्या मोठ्या मोठ्या मिशा आणि त्यांच्या ठिकाणी नातवाबद्दलचं प्रेम दाटून आलेलं आहे म्हणून आजोबा नातवाला जवळ घेऊन नातवाचे मुके घेतात आणि त्यांच्या मिशा टोचतात म्हणून नातू रडतो आहे पण मुके घेण्यात आजोबांना सुख वाटतं आहे म्हणून आजोबा मुके घेतात. स्वतः करता आहे म्हणून प्रेम हे नेहमी स्वतः करता आहे. आणि आपल्याला आपण स्वतः म्हणजे मी याचा शोध लागलेला नाहीये, ही आपली अडचण आहे. शिवाय आपल्याला प्रेम मिळवण्यासाठी देखील बाहेरच्या वस्तूची गरज भासते. याचं कारण ही आपण आपल्याला जाणलेलं नाहीये म्हणूनच बाहेरच्या वस्तूची गरज लागते. आणि आपल्याला जाणलं तरी देखील आपण देह आहोत अशी भावना असल्यामुळं आपण आपल्या सुखासाठी बाहेर प्रेम करतो, पण ते प्रत्यक्षतः आपल्या आत्म्यावरचं प्रेम असतं. पंचदशीमध्ये विषयाचा आनंद देखील हा अंतिमतः ब्रह्मानंद आहे असंच म्हटलेलं आहे. विषयानंदे ब्रह्मानंद हा असं शेवटचं प्रकरण आहे. अंतिम सांगणं आहे म्हणजे विषयाचा आनंद देखील जो घेणारा आहे तो आनंद घेत असताना स्वरूपाची खरी अनुभूती घेतो, त्याला ते माहीत नसतं. म्हणून प्रेम आणि अलिप्तता एकाच वेळेला कसं जमू शकेल, त्याच्यातलं प्रेम या शब्दाबद्दलच आपला जरा गोंधळ आहे. आपल्या ज्या मध्यवर्ती संकल्प आहेत त्याच्यातला प्रेम हा जो मध्यवर्ती संकल्प आहे तो फार कठीण आहे. तसा एक प्रकारे तो वेग आहे असं वाटतं, तो वेग नाहीये. कारण प्रेम आणि अलिप्तता तिथं एक आहेत, अलिप्तता आणि अंतर्मुखता एक आहेत, अंतर्मुखता आणि प्रेम एक आहे, प्रेम आणि स्मरण एक आहे, पण आपल्याला त्याची कल्पना नाहीये. आपल्याला या सगळ्यांचे वेगवेगळे अर्थ भावतात, समजतात, पण ते तसे मुळीच नाहीयेत. हे जे मध्यवर्ती संकल्प आहेत ते देखील आत आत्म्याशी संलग्न आणि बाहेर अलिप्तता, आत्म्याशी संलग्न आणि बाहेर प्रेम, आत्म्याशी संलग्न अनुसंधान स्मरण, आत्म्याशी संलग्न आणि आपल्या देह मन बुद्धीकडे साक्षीत्वानी पाहणं, म्हणून जगताकडे साक्षीत्वानी पाहणं, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जर आत्मस्वरूपाला जाणलेला असेल एखादा पुरुष तर तो खऱ्या अर्थाने प्रेमस्वरूप असतो असं लक्षात येतं. आपलं प्रेम आणि लिप्तता ही जोडगोळी आपल्या परिचयाची असल्यामुळं आणि प्रेम म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपाशी एकरूप होणं हे माहीत नसल्यामुळं किंवा याचा अनुभव नसल्यामुळं प्रेम आणि अलिप्तता याची आपण कल्पना करू शकत नाही असं होतं. प्रभू रामचंद्र एकाच वेळेला प्रेम आणि त्याच वेळेला अलिप्तता या भावानी संपन्न होते. याचं कारण ते स्वरूपाला जाणत होते. प्रभू गोपाल कृष्ण एकाच वेळेला प्रेम आणि अलिप्तता या भावानी संपन्न होते असं म्हणतात नाही, त्यांच्या चरित्रामध्येच आहे की ज्या ठिकाणी ते इतके रमले जो खरं म्हणजे त्यांच्या जीवनाचा एक हेतू म्हणून सांगितला ज्ञानेश्वर महाराजांनी. वसुदेव देवकीस तव जाहला जो कुमारींसाठी गोकुळी गेला, मी गोपींसाठी म्हणून गोकुळात गेलो. ज्या गोपींसाठी आणि गोपांसाठी ते गोकुळात गेले आणि त्यांचं जर जीवन पाहिलं तर सुखाचं आनंदाचं समाधानाचं नृत्य गायन वादन ज्याच्यामध्ये सगळ्या अंगांनी संपन्नता होती असं जीवन फक्त गोकुळातच त्यांचं गेलं, बाकी सगळा काळ धकाधकीचा गेला. अक्रूर जेव्हा घेऊन गेला त्यांना कंसाकडं न्यायला आला आणि घेऊन गेला, त्यांनी एकदा गोकुळ सोडलं आणि ते परत गोकुळात आले नाहीत. जरासंधाच्या आक्रमणाला कंटाळून 17 वेळेला जरासंधानी आक्रमण केलं. 17 वेळेला ते पळून गेले. इतक्या वेळेला पळून गेले तर त्यांना रणछोडदास म्हणायला लागले. त्यांना असं होतं की वैयक्तिक सूड उगवण्यासाठी जरासंध जर चालून येत असेल तर यादवांच्या तरुणांचा वध व्हायला नको. युद्धामध्ये युद्ध आपल्याला खूप हवं हवं असं वाटतं, पण युद्धामध्ये तरुण मंडळींचं जीवन संपतं. जे लढणारे असतात त्यांचं जीवन संपतं, विजय एखाद्याला मिळतो. ते असं युद्ध टाळण्यासाठी, कारणाशिवाय असणारं युद्ध टाळण्यासाठी पळून गेले आणि शेवटी मथुरा सोडून गेले. त्यांनी दुसरीकडे नगरी वसवली की ज्या ठिकाणी जरासंध येऊन युद्ध करू शकणार नाही अशा ठिकाणी ते गेले, परत मथुरेमध्ये आले नाहीत. त्यांचं जीवन हे प्रेम आणि अलिप्तता याची सांगड घालणारं अशा करता होतं की जे प्रेम आहे ते प्रेम त्याची खरी कल्पना खरा बोध त्यांना झालेला होता. आपल्याला तो नाही म्हणून आपल्याला हे कठीण जातं. आता जे कठीण जातं ते अभ्यासाने आपल्याला जमवायचं आहे. माझ्या मुलावर माझं प्रेम आहे, तुमच्या मुलावर तुमचं प्रेम आहे. तुमचा मुलगा आजारी पडला, माझा मुलगा आजारी पडला असं धरू, तुमचं उदाहरण नको द्यायला, तर त्याची काळजी घेत असताना मला आत बोध असला पाहिजे, तर प्रेम ही जमेल आणि अलिप्तता ही जमेल. विनोबा म्हणतात की आईला बरं नाहीये तर मग प्रार्थना करायची का करायची नाही भगवंताची? तर प्रार्थना जास्तीत जास्त अशी करावी की तिला यातना नको व्हावा देऊस. बाकी ती मरूच नाहीये ही प्रार्थना होऊ शकत नाही असं ते म्हणतात. तिला जीवन मिळावं पण निदान तिला यातना नको एवढी प्रार्थना ठीक आहे. याचं कारण तुम्हाला बोध आहे मरणाने काही मरत नाही एवढं तुम्हाला माहीत पाहिजे. बाकी ठीक आहे ती व्यक्ती म्हणून तिची शुश्रूषा करा, तिच्या कपाळावरून डोक्यावरून हात फिरवा, तिचे पाय दाबा. पण प्रत्येक मृत्यूच्या वेळेला आत बोध असावा असा निदान आपण संकल्प करू तर मग जेव्हा कधीतरी रोज मृत्यू कोणाच्याच घरात घडत नाही, जेव्हा मृत्यू घडेल तेव्हा परीक्षा होईल, जेव्हा आजारपण होईल येईल तेव्हा परीक्षा होईल. तशा तऱ्हेने स्वामीजी म्हणत असत की नाही कुणाचा मी माझे न कोणी नाही मोह मनी आम्ही जाऊ निरंजनी, असा जो पंत महाराजांचा अभंग आहे आपण ही त्रिसूत्री म्हणून चिंतन करावं असं ते म्हणायचे की माझं कोणी नाही मी कुणाचा नाही माझ्या ठिकाणी मोह नाही असं पक्क धरावं. आणि मग आपली जी कर्मेंद्रिय आहे ती कर्मामध्ये सुखानी वावरत आपण आधारही बनून राहो, आपल्याला वाईटही वाटो कारण आपण काही दगडा मातीचे बनलेले नाही आहोत. तर प्रेम आणि अलिप्तता या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला साधतील. आजूबाजूचे नातेवाईक सुहृद गुरु बंधू भगिनी यांच्यावर मनापासून प्रेम करावे असे वाटते. तर मनापासून प्रेम करावं पण आत्मस्वरूपाला जाणून असावं आणि मग बाहेर प्रेम करावं. सगळे जे गुरु बंधू आहेत गुरु भगिनी आहेत, जसं एकाच आईची मुलं आपण सगळे भाऊ भाऊ म्हणून त्यांचं विशेष सख्य असतं, भाऊ म्हणून जास्त आपुलकी असते शेजारच्या घरातल्या त्याच वयाच्या व्यक्तीपेक्षा कारण आपण एकाच आईचे आहोत अशी भावना असते. तशी गुरुबंधूंबद्दलही असावी पण आपल्याला आपला स्वतःचा बोध असावा. आपल्या बोधाची कमतरता आपल्या ठिकाणी आपण नको ठेवायला. मग गुरुबंधूंविषयी गुरु कुळी आवड असणं हे ज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे, नाहीतर अलिप्त टीकाकार अलिप्त विश्लेषण करणारा त्यांच्या सुखादुःखात भाग न घेणारा असा गुरुबंधू काय कामाचा, त्याला सगळ्यांकरता धावून धावून करावं असं वाटेल. निदान गुरुकुळाच्या ठिकाणी आपले गुरु आहेत अशा भावनेनी सर्वांची सेवा कराविषयी वाटावी पण आत स्वतःला जाणून आपल्या आत्मस्वरूपाला जाणून ते नको विसरायला. परंतु ते जीव ओतून करताना त्या त्या व्यक्तींमध्ये गुंतून गेल्यासारखे होते. प्रेम राखून सुद्धा अलिप्तता कशी ठेवता येईल, अलिप्त राहता आले नाही तर बऱ्याचदा अस्वस्थता, क्वचित समोरच्या व्यक्तीकडून प्रतिकूल प्रतिसाद मिळाला तर उद्विग्नता येते. बाहेर प्रेम करायला गेलो की बाहेर एकसारखा प्रतिसाद नक्की मिळत नाही. याचं कारण बोध ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, दुसऱ्यावर नाहीये. तो जरी गुरुबंधू असला तरी तो बेसावध असू शकतो, तो त्याच्या प्रकृतीवर असू शकतो, त्याच्या प्रकृतीच्या गुणदोषांसकट तो वर्तन करू शकतो, त्याचा माझ्याविषयी भाव कदाचित चांगला नसू शकतो जरी माझा व्यापक असला तरी. अशा वेळेला याच्यापैकी काहीही असेल तरी त्याच्याकडून तसा प्रतिसाद आपल्याला मिळणार नाही. याचं कारण तो बोध राखून वागत नाहीये, मी बोध राखून वागतो आहे त्याचा प्रश्नच नाहीये, हे माझ्या बोधाकरता चाललंय. त्यामुळं असं होणं शक्य आहे. आणि नेहमी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायात तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे नी अंगे न शिणे लोकू अशी ओवी लिहिली. जग हे उन्मत्त म्हणजे कधी कधी उन्मत्तच असणार. ज्ञानेश्वर महाराजांना तर जगाच्या उन्मत्ततेचा फार अनुभव आला, पण तसं असलं तरी ज्याला त्याची खंत वाटत नाही किंवा ज्याच्या सहवासामध्ये लोक आता पळून जा हा आला लवकरात लवकर इथून सुटा असा विचार करत नाही, लोकांनाही तो हवा असतो आणि उन्मत्त जग असलं तरी त्याला विशेष खंती वाटत नाही असं म्हणतात. याचं कारण आत बोध असेल तरच हे शक्य होतं. त्यामुळं अलिप्त राहता आलं नाही तर बऱ्याचदा अस्वस्थता येते. आत आत्मबोध असावा, आपली इंद्रिय मनबुद्धी देखील ही साधनं आहेत, ते म्हणजे मी नाही असा भाव असावा आणि जगाच्या सगळ्या उलटसुलट अनुभवाची तयारीच ठेवावी असू शकतं. क्वचित समोरच्या व्यक्तीकडून प्रतिकूल प्रतिसाद मिळाला म्हणजे जर अलिप्त राहता आलं नाही तर अस्वस्थता, प्रतिकूल प्रतिसाद मिळाला तर उद्विग्नता. म्हणून या सगळ्याचं उत्तर ध्यान हे आहे. ध्यान करून आपल्याला जाणावं आणि मग पश्यामी ते रूपम जनांतरस्थम. पण तुम्ही पाहता म्हणून तो तुम्हाला तशा अंगाने पाहणार नाहीये हे नीट लक्षात असावं. ही तुमची दृष्टी आहे, त्याची नव्हे. आणि तुमची दृष्टी तुमचा अगदी कस नव्हे, अंत जेव्हा पाहिला जातो तेव्हा तुम्ही खरं ती दृष्टी मिळवलीये असं जगाला कळतं. तुकाराम महाराजांचा अगदी अंत पाहिला गेला आणि मग लोकांच्या लक्षात आलं की आता तुका आकाशा एवढा झाला, आता आपल्या हातात राहिला नाही, यांचा बोध काही केल्या मलीनच होत नाही. मग सगळ्या जगाने मान्य केलं तुकाराम महाराज कोण आहेत कसे आहेत. पण तोपर्यंत तसं पाहायचं झालं तर जगाला परीक्षा घेण्याशी काही कर्तव्य नसतं, पण तुम्हाला मात्र ठेचकाळायला लावतंच जग. याचं कारण तुम्ही तुमच्या बोधाची, तुम्ही तुमचा बोध राखण्याचा प्रयत्न करता, लोकांना त्याची माहितीही नाही आणि त्याची किंमतही नाही. याउलट काही वेळा ज्या व्यक्तीवर खरोखर प्रेम जडते, जे दोन्ही बाजूने असते, दोघेही जर तसेच असतील तर मग काय. वीणाचं स्वामीजींवर प्रेम होतं तुम्हाला माहिती आहे. आता अलीकडच्या लोकांना वीणाच माहीत नाही. आपल्या जयिताईची बहीण, धाकटी बहीण वीणा होती, तिचं लिखाण स्वामीजींना आवडायचं. ते त्याला वीणा झंकार म्हणायचे. ती फार गोड होती आणि मला देखील म्हणजे आम्हाला सगळ्यांना केंद्र चालवणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्याच्यातली एक प्रमुख व्यक्ती असंच वाटायचं, आधारच वाटायचा. वीणा गेली तेव्हा केंद्राच्या दृष्टीने पोकळी म्हणतात ते काय ते मला कळलं. त्याच्या आधी जे वर्तमानपत्रात अमुक गेल्यामुळे जी पोकळी ती कधी भरून निघणार नाही, तर मला वाटायचं काय पोकळी म्हणजे काय प्रकरण असतं, तर वीणा गेल्यावर कळलं की प्रकरण पोकळी म्हणजे काय असतं, खरंच पोकळी कशी निर्माण होते. स्वामीजी केंद्रामध्ये नाना स्वामीजींना भेटायला आले, वीणाचे वडील, जयूचे वडील. तेव्हा नानांचा हात हातात घेऊन स्वामीजी केंद्रात ढसढसा रडले माया अपार्टमेंटमध्ये. आणि मग नंतर कितीतरी दिवसांनी त्यांना एका भगिनींनी विचारलं की त्या दिवशी झालं पण परत तुम्ही वीणाचं नावही कधी घेतलं नाही. त्यांनी परत वीणाचं नाव तसं घेतलंच नाही. ते ते म्हणाले की वीणा कुठं गेली नाही आणि आली नाही, ती माझ्या इथंच आहे म्हणाले. आणि त्यांनी तो विषय संपून टाकला. गजानन कुठं गेला नाही आणि आला नाही, तो माझ्या इथंच आहे. व्यक्ती ही समोर दिसते, रामकृष्ण म्हणायचे तसं, शेकडो मैल प्रवास गंगेतून करून आलेला एक ओंडका दिसतो आपल्या समोर आणि मग दिसेन असा होतो. असं करता करता आपली तीच गत होणार आहे. आपणही असेच ओंडके आहोत, प्रवासात वाहत जाणारे, आणि आपणही न मरणारे आहोत. आपल्यालाही जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. वीणाला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही असा स्वामीजींचा बोध होता. आणि तिच्या दशेप्रमाणे ती परत, ते म्हणाले, इथंच कुठंतरी आपल्या परिसरात जन्माला येईल आणि केंद्रात यायला सुरुवात करेल आणि पुढचा प्रवास तिचा घडेल. त्यामुळे ज्या व्यक्ती ज्यांच्यावर आपलं प्रेम जडतं ते प्रेम देखील बोध राखूनच ठेवावं, बोधाचाच अभ्यास जास्त करावा. अशा प्रेमाचा अभ्यास, हे प्रेम करा असं सांगायला लागत नाही, तो आपल्या देहाचा सहज धर्म आहे. तर ते आपण करूच, ते काही करा असं म्हणायला, पण ते करत असताना बोध राखून करू असं मी म्हणेन. असं प्रेम जडतं तेव्हा त्या व्यक्तीची काळजी लागून राहते, हुरहुर वाटत राहते असं म्हटलंय. असं होणं सुद्धा चुकतं आहे का? सामान्यत भाऊक व्यक्तीचं असं कुठंच काही चुकत नसतं, पण ही जी उत्तम भावना आहे ती भावना अधिक उन्नत दिशेला नेणं, अधिक सूक्ष्म तरल करणं आणि आत्म्याला जाण्याला समर्थ करणं असं आपल्याला करायचं आहे. या सर्व चढउतारांमुळे वैयक्तिक साधना अनुसंधान यामध्ये अडथळा येतो आहे. त्यामुळे आपण अस्वस्थ अलिप्त राहता आलं नाही तर, किंवा समोरच्या व्यक्तीकडून प्रतिकूल प्रतिसाद मिळाला तर उद्विग्न, त्याच्या उलट दोन्ही बाजूंनी एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल, आपलंही आहे आणि त्याचंही आहे, तर त्याची काळजी हुरहुर, या सगळ्या गोष्टी आत आपल्याला जाणत, स्वरूपाला जाणत आपण ठेवाव्यात, बेताने ठेवाव्यात. या सगळ्या आपल्या आत्मसमाधानाला कारण असतात व्यक्ती, हे लक्षात घ्यावं. ती व्यक्ती प्रधान नसते तर आपणच आपलं सुख प्रधान असतं. आत्मनस्तु कामाय असंच असतं. हे जर नीट लक्षात आलं तर मला असं वाटतं की आपल्याला दोन्ही जमेल. कारण या प्रेमात, म्हणजे आत्मस्वरूप जाणून आत्मवत प्रेम करण्यामध्ये प्रेमही आहे आणि देहावर प्रेम नाही, अलिप्तताही आहे, अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर त्याचा अभ्यास आपण करूया. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण डोळे मिटून शांत बसू. हरि 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 स्वामी हरि हरि हरि. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपलं केंद्र आणि या केंद्राच्या मोठ्या कार्यक्रमानंतर मिळणारी सुट्टी आणि त्या सुट्टीनंतर परत चालू होणारा आपला हा उपक्रम लहानपणीच्या चांदोबातल्या गोष्टीसारखा आहे। विक्रमादित्यांनी आपला हट्ट सोडला नाही, तो परत एकदा काय खांद्यावर घेऊन जंगलात जात असताना वेताळ्यांनी त्यांना प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाची उत्तरं जर दिली नाहीस तर तुझ्या कवटीच्या काय चिंध्या चिंध्या होऊन तुझ्याच पायावर लोळण घेतील। आणि दरवेळी राजा विक्रमादित्य एक उत्तर देतो आणि स्वतःची सोडवणूक करून घेतो। तसा हा आपला कार्यक्रम चालूच आहे। आणि हा स्वामीजी म्हणायचे की सद्गुरु शिष्य नात्यात यावत चंद्र दिवा करू चालूच राहिलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला आणि प्रश्न विचारला गेला की मग लक्षात येतं आपल्याही मनात तसा प्रश्न होता आणि समाधान मिळतं आणि काहीतरी समजल्यासारखं होतं। असा हा मोठा मौजेचा कार्यक्रम आपला एक मार्चपासून मात्र आपला जो बदल आहे तर तो असा आहे की गुरुवारी सकाळी हा जो सत्संग होतो त्याच्याऐवजी मी ज्ञानेश्वरीचं प्रवचन करणार आहे। बुधवारी रात्री जे ज्ञानेश्वरीचं प्रवचन करतो ते ज्ञानेश्वरीचं प्रवचन गुरुवारी सकाळी मी करणार आहे आणि तीन गुरुवार प्रवचन करून एक गुरुवार अनुषंगिक साधना घेणार आहे। साधारण दर महिन्यातच ते करायचा माझा विचार आहे। म्हणजे आता जशी तीन बुधवार प्रवचन आणि एक बुधवार माय अपार्टमेंट, त्यामुळे तीन बुधवार, तसं तीन गुरुवार प्रवचन आणि एक गुरुवार बरीच वर्ष थांबून राहिले मी न घेतलेल्या अनुषंगिक साधना परत एकदा घ्यायचा माझा विचार आहे। शनिवारी सकाळी, बुधवारी संध्याकाळी कोणतेही कार्यक्रम नसतील। चौथ्या बुधवारी आपलं नेहमीचं माया अपार्टमेंटचं केंद्र मात्र असेल। शनिवारी सकाळी अभंग ज्ञानेश्वरीचं प्रवचन होईल। दोन अभंग ज्ञानेश्वरीची प्रवचनं होतील आणि दोन सत्संग होतील। हे गुरुवारचे जे सत्संग आहेत ते शनिवारी सकाळी होतील। त्याची वेळ 8 ते 9 अशी असेल, प्रवचनाचीही आणि सत्संगाचीही। शनिवारी संध्याकाळी अध्यात्म मंगलधाममध्ये जे कार्यक्रम रविवारी संध्याकाळी होतात दासबोध प्रवचन, तर ते अध्यात्म मंगलधाममध्ये दासबोध प्रवचन होईल शनिवारी संध्याकाळी। आणि रविवारी सकाळी नेहमीसारखंच इथं ध्यान आणि प्रवचन हा कार्यक्रम होईल। रविवारी संध्याकाळी कोणतंही केंद्र नसेल। बरोबर ना? असे आपले कार्यक्रम आहेत। रविवारी मी परत सांगेनच, बुधवारी हे सांगितलेलं होतं, गुरुवारच्या केंद्रात मला सांगायचं होतं, ते मी ठरवलं होतं की आपले कार्यक्रम सुरू झाले की मी हे निवेदन करेन। हे आपल्या पुण्यातली वाहतुकीची जी कंडिशन आहे एकूण ती लक्षात घेऊन हे बदल केलेले आहेत। तसंच सकाळची केंद्र ट्रॅफिकमध्ये तिथं लवकर पोचता येतं असं लोकांच्या लक्षात आलंय। म्हणजे इथं जर यायचं झालं संध्याकाळच्या केंद्रामध्ये तर जेव्हा अर्धा पाऊण तास गाडीत बसावं किंवा स्कूटर चालवावी तेव्हा इथं येता येतं। त्याच्याऐवजी सकाळी तुम्ही, माझी कल्पना, पोफळे काका 5-7 मिनिटातच इथं येत असतील। इतकं ते महात्मा सोसायटीतून दादा दाहोत्रे 15 मिनिटांच्या आत इथं येत असतील। हा सकाळच्या केंद्रांचा जो फायदा आहे त्यामुळं देखील हे बदल केलेले आहेत। आणि रविवारी संध्याकाळी जी सुट्टी आहे ती सुट्टी मी काही केंद्राच्याच कामासाठी वापरणार आहे आणि तुम्हालाही एक सुट्टी अशी मिळेल की तुमची काही वैयक्तिक कामं इत्यादी याच्यासाठी शनिवार संध्याकाळ रविवार सकाळ रविवार संध्याकाळ केंद्र असल्यामुळं तसं वैयक्तिक कामाकरता तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तोही रविवारी संध्याकाळी आपण सुट्टी दिल्यामुळं मिळू शकेल आणि बुधवारी 9:30 रात्री तसे थोडे लोक येऊ शकत असत. एकतर ट्रॅफिक आणि वेळ असं असल्यामुळं बुधवारचं प्रवचन अशा रीतीने त्यामुळं गुरुवारी सकाळी पण 1 मार्चपासून एवढं लक्षात ठेवा. हरिओम तत्सत.
पुढील